नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक 2047 मेरेन विकसीत भारताचे लक्ष्य साध्य करपा खातीर देशाची ताकद जावपाचो उलो मारला. भारत 2047 मेरेन संवसारातल्या पहिल्या 10 दर्या वेपारी राष्ट्रांमदी आसतलो अशे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. अमेरिकी डॉलराकडेन सर्त करपा खातीर नवे चलन सुरू करपाचो प्रस्ताव ना अशे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. ओमानातल्या मस्कत शारात जावपी ज्युनियर आशिया कप बायला हॉकी सर्तीत आयज भारत बांगलादेशा आड खेळटलो. आनी आयज आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आनी त्रिपुरा हांगा रातच्या वेळार आनी सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक 2047 मेरेन विकसीत भारताच्या लक्ष्या खातीर देशाची शक्त जावपाचो उलो मारला. फुडल्या म्हयन्यात विकसीत भारत युवा फुडाऱ्यांचो संवाद जातलो आनी विचारांचे दिवप घेवप करपाक तरणाट्यांक माची मेळटली अशें मोदी हांणी म्हळां. काल अहमदाबादातल्या बोचस संवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण बीएपीएस संस्थेच्या स्वयंसेवकांनी केल्ल्या निस्वार्थ सेवेक 50 वर्सा पुराय जाल्ल्याच्या भव्य उत्सवाक प्रधानमंत्री आभासी माध्यमावरवी संबोधित करताले. प्रधानमंत्री मोदी हांणी मुखार सांगले की सगळ्या ह्या स्वयंसेवकांनी रसायनमुक्त शेती खातीर एक वर्स समर्पित करप, विविधतायेक एकवट मनोवप, घुवळी वखदाच्या धोक्या आड झुजप अशे दर वर्साक एक वचन पाळचे. भूज भुंयकाप, केरळ हुंवार, उत्तराखंड भुंयकाप आनी कोविड संकश्टा वेळार ह्या स्वयंसेवकांनी केल्ल्या निस्वार्थ सेवेची मोदी हांणी तोखणाय केली. संवसारभर भारताच्या सद्भावनेत भर घालपाचे श्रेय प्रधानमंत्र्यांनी ह्या बीएपीएसाक दिला. तांणी सांगले की 28 देशांनी बीएपीएसची 1000 देवळां आनी 21000 आध्यात्मिक केंद्रां देशाच्या संस्कृतायेक चालना दितात. 2047 मेरेन भारत संवसारातल्या पहिल्या 10 दर्या वेपारी राष्ट्रांमदी आसतलो अशें केंद्रीय बंदर जहाज आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. बंदरांनी मालवाहतूक येरादारी खातीर भारतान नेटान माल हाताळपाची तांक वाडयल्या अशें तांणी म्हळें. जहाज बांदपा खातीर आनी दुरुस्ती खातीर देशातली पर्यावरण यंत्रणा सुदारत आसा अशेंय केंद्रीय मंत्र्यांनी सांगला. ते काल चेन्नयातल्या कामराजार पोर्ट ट्रस्टाच्या रुप्या महोत्सवाच्या उत्सवाक संबोधित करताले. तशेंच 545 कोटी रुपयांच्या खर्चान बांदपाक कामराजार बंदरात कॅपिटल ड्रेजींग इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटराची तांणी ह्या वेळार बुन्याद घाली. विस्तार क्षमता आशिल्ल्या कार्यक्षम कोळसो वेवस्थापनाक चालना दिवन चेन्नई बंदराची सुलभताय वाडोवपाचे दिकेन ह्या बंदरान महत्वाचे पावल उबारला अशें सोनोवाल हांणी सांगले. वर्साक 30 लाख टन आयओसीएल जेटी बांदल्यार ताची क्षमता आनीक वाडटली अशेंय तांणी म्हळां. जहाज मंत्रालयान हातात घेतिल्ल्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांची वेळार अंमलबजावणी केल्ल्यान मुखेल कार्यावळी बेगीन पुराय जाल्यात अशेंय मंत्र्यांनी सांगले. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या 83व्या दिक्षांत कार्यावळीक मंत्री सोनोवाल हाजीर आशिल्ले. अमेरिकेच्या डॉलराक सर्त करपा खातीर नवे चलन सुरू करपाचो कसलोच प्रस्ताव ना अशें परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगला. कताराचे राजधानीत दोहा फोरमाक संबोधित करतना तांणी सांगले की ब्रिक्स देशांचो अमेरिकेचो डॉलर दुबळो करपाचो कसलोच हेत ना. हे विशीं ब्रिक्स राष्ट्रांची एकसारखी भूमिका ना अशें डॉ जयशंकर हांणी स्पष्ट केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी ब्रिक्स देशांची साधारण चलना खातीर येवजण्यो मुखार व्हेल्यार 100% शुल्क लावपाची धमकी दिल्ल्यान एका सप्तका उपरांत डॉ जयशंकर हांणी हें विधान केला. कताराचे प्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रेहमान हांच्या आमंत्रणावेल्यान दोहा फोरमात हाजीर रावपा खातीर डॉ जयशंकर दोहात आशिल्ले. कताराचे प्रधानमंत्री आनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एस्पेन बार्थ आयदे हांचे वांगडा तांणी चर्चा केली. आज बिशप जॉर्ज कुवाकाडा हांकां पोप फ्रांसीस कार्डिनल म्हूण उंचेले पद दितले ही भारता खातीर व्हड अभिमानाची गजाल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी सांगले की ह्या सुवाळ्याक साक्षी जावपाक भारत सरकारान केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन हांच्या फुडारपणाखाला एक शिष्टमंडळ धाडला. ह्या सुवाळ्याच्या आदी भारतीय शिष्टमंडळान पोप फ्रांसीस हांची भेट घेतली अशें तांणी मुखार म्हळां. चड भार आशिल्ल्या क्षयरोग जिल्ल्यांचेर लक्ष केंद्रीत करून 100 दिसांची खाशेली मोहीम सुरू जाल्ल्यान क्षयरोगा आड देशाचे झूज अदीक बळिश्ट जाला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी म्हळें की भारत दुपेटीन आदार जनभागीदारी नवी वखदां तंत्रज्ञानाचो वापर आनी बरे निदान साधना दिवन क्षयरोगा आड जायत्या तरांनी झूज दिवपाक लागला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. सीमा सुरक्षा दळ आयज जोधपुरात आपलो 60वो स्थापणूक दीस मनयता. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हे कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले. जोधपुरातल्या बीएसएफ राजस्थान फ्रंटियर मुख्यालयात रेसिंग डे परेड जावपाची ही पयलीच खेपेची गजाल. हे बीएसएफचे हिरक महोत्सवी वर्सूय आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयच्यान 3 दिसांच्या रशिया भेटेर वतले. ह्या वेळार मॉस्कोत रशियेचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव हांचे कडेन लष्करी आनी तंत्रीक सहकार्याचे भारत रशिया आंतर सरकारी आयोगाचे 21वे बसकेचे ते सह अध्यक्षपण करतले. दोनूय फुडारी लष्करी आनी उद्देगीक सहकार्यासयत दोनूय देशामधल्या संरक्षण संबंधांचो नियाळ घेतले. तशेच परस्पर हितसंबंधित प्रादेशिक आनी जागतिक प्रश्नांचेर ते चर्चा करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 9 डिसेंबराक कालिनी ग्रांदातल्या यांद्रा शिपयार्डात भारतीय नौदळाचे नवे क्षेपणास्त्र फ्रिगेट विध्वंस आयएनएस तुशील सुरू करतले. नौदळाचे मुखेल एडमिरल दिनेश के त्रिपाठी ह्या वेळार संरक्षण मंत्र्यांवांगडा आसतले. रशियेचे भोंवडे वेळार ते भारतीय समुदायाक लेगीत भेट दिवपाचे आसात. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल आयज मुंबईत नॉर्वेचे राजदूत मे एलिन स्टॅनर हांच्या फुडारपणाखाला नॉर्वेच्या उद्देगीक शिष्टमंडळाक मेळटले. हे बसकेंत भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटनेच्या देशांमदीं हालींच जाल्ल्या मुक्त व्यापार कराराचेर मुखेलपणान चर्चा जातली. ह्या करारा खातीर दोनूय पक्षांखातीर अफाट शक्यताय आसात. भारत खासा करून ह्या कराराच्या आधाराचेर संघाच्या देशांतल्यान 100 अब्ज डॉलर गुंतवणूक आकर्षित करपाचो यत्न करता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगलां. हे बसकेंत दोनूय वटांनी द्विपक्षीय व्यापार भागीदारीच्या सगळ्या आंगांचेर व्यापक वेळान चर्चा जातली. चर्चा करपा खातीर मुखेल प्रश्नांत शिमेभायर मुळाव्या साधन सुविधांचो विस्तार करप, जोडणी वाडोवप आनी भारत आनी नॉर्वे हांचे मदल्या व्यापाराक सुविधा दिवपाच्यो संधी, आव्हानां आनी उपाय हांचो आस्पाव जाता. आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांगा रातच्या वेळार आनी सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. पंजाब, हरियाणा, चंडीगढ, झारखंड, सिक्कीमात लेगीत फाल्यां मेरेन अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आयएमडीची म्हणण्या प्रमाण फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा आनी चंडीगढात कांय सुवातांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडले 2 ते 3 दीस दिल्ली एनसीआरात सकाळी आनी रातच्या वेळार धुके आसपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ओमानातल्या मस्कत शहरात जावपी ज्युनियर आशिया कप बायला हॉकी सर्तीत आयज भारत बांगलादेशा आड खेळटलो. भारतीय पंगड ज्योती सिंगाच्या फुडारपणाखाला खेळटलो आनी उपकर्णधार साक्षी राणा आसतली. काल सर्तीच्या गट अ मॅचीत चीनान बांगलादेशाचेर 19-8-0 अशी मात केली जाल्यार मलेशियान थायलंडाक 3-8-0 असो हारयलो. ब गटात जपानान श्रीलंकेचो 15-8-0 असो पराभव केलो. सध्याचो चॅम्पियन भारत चीन मलेशिया आनी थायलंड हांचे वांगडा गट अतूय खेळटलो. ब गटात दक्षिण कोरिया, जपान, चीनी तायपेई, हाँगकाँग आनी श्रीलंकेचो पंगड आसा. ज्युनियर आशिया कप ही फुडल्या वर्सा चिलीत जावपी FIH ज्युनियर विश्वचषकाची पात्रताय सर्त लेगीत आसा. पयले 5 पंगड विश्वचषकात आपली सुवात निश्चित करतले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक 2047 मेरेन विकसीत भारताचे लक्ष साध्य करपा खातीर देशाची ताकद जावपाचो उलो मारला. भारत 2047 मेरेन संवसारातल्या पहिल्या 10 दर्या व्यापारी राष्ट्रांमदी आसतलो अशें केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. अमेरिकी डॉलराकडेन सर्त करपा खातीर नवे चलन सुरू करपाचो कसलोच प्रस्ताव ना अशें परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी म्हळां. ओमानांतल्या मस्कत शारांत जावपी ज्युनियर आशिया कप बायलां हॉकी सर्तींत आयज भारत बांगलादेशा आड खेळटलो आनी आयज आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आनी त्रिपुरा हांगा रातच्या वेळार आनी सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.